ialah suatu keringan masuk ke dalam syurga. Apabila kita berdiri dari suatu hari, sosial kehidupan kita dapat semangat berdiri dari suatu hari. Dosa saya kami sepas serta mereka. Sah, anda boleh sendiri dari sosial media dan lain sebagainya. Mereka sokong. जैसे घटा से माही पड़ना असंग केले ऐसा समूल वृक्ष अनादिमा अर्जुना ऐसे माझी स्थिती आभासे काही कधी कवा करते आपल्याला जे अतिशय आहे असं वाटतं ते मुळात नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा संसार वृक्ष नाही संसार वृक्ष जर नाही तर मी नाही कसं माझे वडील होते त्यांचे वडील होते त्यांचेही वडील होते परंपरा आहे आणि अशी परंपरा असलेल्या या संसार वृक्षाला तो नाही नसं हे म्हणतात याला आधी नाही कधीतरी आधी असल्या खेरीज हे सगळे होते कधीतरी आधी असल्या खेरीज का आम्ही आहोत आणि अंत झाल्यानंतर आम्ही असणार आहोत असा झडझडीत आमचा अनुभव असताना ज्ञानेश्वर महाराज मात्र आणि भगवंत सुद्धा न रूप मस्ते न तत्वोपलब्ध्याचे मानतो नका निर्ण प्रथम प्रतिष्ठा असं म्हणतात कशाच्या आधारात याला आधी नाही आणि अंत नाही असं असल्यावर माझी स्थिती आभासे काही तरी टवाळते मधून जी शिकी दिसते म्हणजे आत्ताचं अंग असणं दिसतं ते देखील मिथ्या टवाळ असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वर्णन करतात आम्हाला कधीतरी वाटतं का आमचं असणारे मिथ्या आहे धर्म गिरीहुनी न निघेल आणि समुद्रीही किन न गेले मृगज ब्रह्मगिरीवरून तर निघालेलं नाही त्र्यंबकेश्वराच्या ठिकाणी पुगम नाही आणि कुठेही सागराला जाऊन गेलं नाही मृगजळाची नदी तर भरते आहे माझी दिसे वाहून गेले मृगाम गुजरायचे त्यांचा आत्यंतिक किलं नाही आणि सासरची नव्हे नाही तरी दलिकेपणाची नवाई पडली आहे का जोपर्यंत आम्ही विशिष्ट स्थितीमध्ये आहोत तोपर्यंत हा संसार वृक्ष आमच्याकरता आहे आमच्याकरता नाही असं म्हणता येत नाही खरंच हा नाही म्हणता येत नाही पण हा नाही अशाकरता म्हणण्याचं आमचा धाडस होत नाही आमची असणारी विशिष्ट स्थिती जागृतीमध्ये जे सत्य असतं व्यावहारिक सत्तेमध्ये जे सत्य असतं ते सत्य प्रातिभाषिक सत्तेमध्ये टिकत नाही निद्रेमध्ये किंवा स्वप्नसृष्टीमध्ये हे सत्य राहत नाही जे स्वप्नस्थितीमध्ये सत्य असतं ते जागृतीमध्ये असत्य असतं आणि दोन्ही आमच्या अवस्था आहे निद्रेच्या सापेक्ष जागृती स्थिती आणि जागृतीच्या सापेक्ष निद्रेची स्थिती स्वप्नाच्या सापेक्ष सुषुप्तीची स्थिती आणि सुषुप्तीच्या सापेक्ष स्वप्नाची स्थिती एकाच्या सापेक्ष दुसरी ही नाहीशी होते ही टिकत नाही तिला सत्यता नाही स्वप्नात तुम्ही कर्ज दिलं आणि जागृतीत वसूल करायला गेला ज्ञानेश्वर महाराज ज्या भाषेमध्ये बोलत आहेत ज्या जगतातून बोलत आहेत ज्या वास्तवातून बोलतात त्याच्यापेक्षा वेगळ्या वास्तवात आता आपण आहोत असं असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आणि आपल्याला येणारा अनुभव हे दोन खूप वेगवेगळ्या पातळीवरून आलेले आहेत. असं असल्यामुळं आपल्याला याचा आधीही आहे, अंतही आहे, मध्यही आहे, तो खराही आहे, विषयही आहे, संसारही आहे, संसारातलं सुख देखील आहे. स्वप्न आहे, स्वप्नामध्ये किती घडामोडी घडतात त्या सगळ्या खऱ्या आहेत, त्या जागृतीमध्ये कशा खोट्या, तसं प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता, ही सत्ता पारमार्थिक सत्तेमध्ये आम्हाला येत नाही आणि पारमार्थिक सत्तेची गोष्ट चाललेली आहे. हा जो संसार आहे असं आम्हाला वाटतं तो संसार नाही असा होऊन जातो ना. तशा प्रकारे जर जागृती आली, जर तशा प्रकारे शुद्ध दृष्टी निर्माण झाली, जर तशा प्रकारे इंद्रियांच्या फेरीत, मनाच्या फेरीत, प्रकृतीच्या फेरीत राहण्याची कला उपलब्ध झाली, आमचा प्रकृती पहिली कडी लपावं नव्या अध्यायामध्ये जरी कल्पनेतीन राजी पाहो तरी मन माझी भूते देवी पाहो जे सर्व मी म्हणाले प्रकृतीच्या पलीकडचा असणारा परमात्म्याचा भाव जर पाहता असेल तर कल्पना सोडून पाहायला लागतो. म्हणून कल्पनेमुळे सगळा गोंधळ होतो आणि ही कल्पना जी माझी तीन तुमची, जी तुमची तीन आणि त्यांची अशी असल्यामुळं या व्यावहारिक सत्तेमध्ये देखील इथल्या नियमांचे मोठं सत्य घडलेलं आहे आणि त्या सत्यातच तिथे व्यवहार होतात. त्यामुळं व्यावहारिक सत्तेतल्या सत्यामध्ये ते सत्य जरी असलं तरी देखील तसंही जर पाहिजे झालं तर व्यावहारिक सत्तेमध्ये देखील जर परिमाण बदलली तर व्यावहारिक सत्तेची सत्य देखील सत्य राहत नाही. एक एक वस्तू प्रवास करते, एक विमान प्रवास करत आणि त्या विमानाचा प्रवास या वेगाने प्रवास करत असताना विमान विमानातलं वस्तुमान वस्तू हे सगळं एक सारखं होत पण ध्वनीच्या जर 10 पट वेगाने विमान प्रवास करेल ध्वनीच्या वेगाचा तर तेवढ्या वेगामध्ये त्या विमानाची लांबी जर 100 फूट भरली तर ती काही कमी होते, प्रत्यक्षात कमी होते. असं म्हणतात की प्रकाश किरणाचा जो वेग आहे त्या वेगाच्या 1/4 वेग जर वस्तूला आला तर जवळपास निम्म्यापेक्षा लांबी कमी होते. पण ही लांबी जी कमी होते ती जिथून स्थिरता म्हणजे आमचं परिमाण आहे त्याच्या सापेक्ष ती कमी होते. जितकी उत्पत्ती आहे ती देखील तेवढीच लहान आहे. पण हे सत्य तशा प्रकारे व्यावहारिक सत्तेमध्ये देखील बदलत. त्यामुळे व्यावहारिक सत्ता देखील पृथ्वी पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं, तिचं गुरुत्वाकर्षण, सूर्याभोवती फिरणं यामुळं इथल्या एका विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट वस्तूंना विशिष्ट आकारमान आणि लांबी रुंदी प्राप्त झालेली आहे. काळाची गणना देखील तशीच होते, काळ देखील मंदावतो अशा परिस्थितीमध्ये. असं सांगतात की दोन जुळ्या बहिणी त्याच्यातली एक बहीण तिथं राहिली आणि एका बहिणीला अशा प्रकारे प्रवासाला पाठवलं तर मी मोठा प्रवास करून तिचा पक्षी एक वर्षाचा प्रवास करून जेव्हा परत येते तेव्हा ती इथं बहीण असते, तिच्या तिथे प्रिया झालेली असते. म्हणून हे जे खरं वाटतं तर ते खरं देखील विशिष्ट परिस्थितीतच फक्त खरं आहे. आम्हाला जो संसार अत्यंत सत्य वाटतो, आम्ही खरे, आमचे वडील खरे आणि आमच्या आधीच्या खऱ्या पिढ्या खऱ्या, त्या एका विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट कारणाकरता हे जे खरं वाटतं ते दुसऱ्या सत्तेमध्ये नाही. नानारंगी गजबजे तैसे इंद्रधनुष्य देखील देणार, तैसे मेघतया आपजे आहे का. इंद्रधनुष्य म्हणजे केवळ प्रकाश वाकल्यामुळे आणि त्याचं पुनर्करण झाल्यामुळे निर्माण होणारी घटना आहे आणि प्रकाशात ते रंग असतात. एरवीच्या डोळ्यांना मात्र ते एरवीच्या दृश्यामध्ये ते दिसत नाही. नानारंगी गजबजे तैसे इंद्रधनुष्य देखील तैसे नेदतया आपजे आहे ऐसा. तसं अज्ञानाच्या दृष्टीने पाहणाऱ्याला हा संसार आहे असं खरंच वाटत अगदी मनापासून. ऐकून स्थितीची वेळे फुलवी अज्ञानाचे डोळे लाभवी नवी वेगवेगळे माहिती नाहीचा. आणि इथपर्यंत मागच्या वेळेला आपलं झालेलं होतं. माझा असा विचार होता की केवळ उद्या वाचायचा. तुम्हालाही थोडं आश्चर्य, मलाही थोडं आश्चर्य बाहेर पत्रांमध्ये. मी सांगताना थोडा रडून गेलो आणि तुम्ही ऐकताना शरू प्रथमच ऐकतो आहोत असे ऐकत होता. त्यामुळे एकूण जे भारत त्याच्यावर परत घेऊ पत्रांना याचं कारण मी ज्या बघू उद्योगातील गोष्टी आणि लाभव कसं असतं, सत्य लाभव कसं असतं याची गोष्ट सांगून मागचं प्रवचन संपवलेलं होतं. आणि नकतीची शामिका योगी दिसे तैसी दिसो का, तर दिसणेही क्षणा एका होय जाय, नसलेली निराळी आकाशाच्या ठिकाणी दिसते खरी. जशी दिसेल तशी दिसतो, तरी दिसणेही क्षणा एका होय जाय, पण ते दिसणं सतत खरं नसतं, क्षणी नसतं. एका क्षणात तशी दिसते, एका क्षणात तशी नसते, कारण मुळात ती नाही. स्वप्नीही मानले लटिके तरी निर्वाहो काय एक सारखे. त्यांनी आभास उभा क्षणी केले तरी त्या चिरा. स्वप्नामध्ये जे पदार्थ लटिके खोटे म्हणून मागले तरी निर्वाहो का एक सारखे, पण जे वर्तन आहे ते वर्तन स्वामी सांगले की काळा बोका पुस्तक अंगावर आला आणि छातीवर बसून गळ्याला न खुलावतो आहे, स्वप्न आहे. त्या स्वप्नातून धडपडत जागा झाला, स्वप्न लटक होत खोट होत, पण घाम तर खरा आहे, छातीची वाढलेली धडधड खरी आहे. देखता आहे आवडे, घेऊ जाईजे तरी नातू दे, जैसा टिकू किंवा माकडे जळा माझी. माकडांनी पाण्यामध्ये आपलं स्वतःच प्रतिबिंब पाहिलं, तिथं अस्मितीची कथा पाहिलं त्याला बरं वाटलं. खांदी आलेली होती विहिरीवर आणि आपल्या स्वतःच प्रतिबिंब माकडांनी पाहिले. त्याच्याबरोबर खेळू म्हणून प्रयत्न केला तर त्याच्याबरोबर काही जाता येईल ना. आपण जसा माकडांनी जळाच्या जवळ व्यर्थ प्रयत्न केला तरच भंगू सांडी पडे, বিজয়ী না করে হলে আমার কাছে দেহে পাড়ে হলে কানে গা লাটা হোন আনি মোড়না তরঙ্গ আনি তরঙ্গ ভঙ্গ एक वेळ कमी वाटेल क्षणात लाटा निर्माण होतात क्षणात नाहीशा होतात त्याही ठीक आहे विजूही न पुरे होणे खरं म्हणजे हा परिमानसून काय म्हणतात तसा पण कुठं मुलांचा संघर्ष नाही गरगराज नाही सोसाट्याचा वारा नाही पावसाळ्यासारखा पाऊस पडतोय आणि रात्रीच्या वेळेला तर अशा प्रकारचा हा चमचमाट देखील एक वेळ कमी क्षणात होणारा सगळं विश्व उजळून टाकणारा आणि त्याच्याकडून जास्त गडद अंधार निर्माण होणारा आभासाची तेने पाडे होणे जाणे का तसा हा विश्वास विश्वासघात जो आहे तो याच्या तुलनेने याच्याही पेक्षा अधिक होतो आणि जातो नाही चालवतो याला होण्याला आणि जाण्याला काही अवसर नाही दैवात विश्व शेषींचा वारा नेहमीचे समोर की पाठी होणार पावसाळ्यातला वारा समोरून आहे का मागून आहे कळत नाही सगळ्या बाजूने वारा तैची स्थिती नाही बरोबरा भगवत उपाधे या हा परिवर्तनशील असल्यामुळं या संसार वृक्षाला अशा प्रकारे एक स्थिती नाही एकाच बाजूने वारा येतो हे जसं नाही तर एवं आदि ना अंतु स्थिति ना रूप यया की आदि म्हणून याला आदि नाही अंत नाही आणि स्थिति नाही तस याच जे रूप आहे ते रूप सत्य नाही रूपच नाही असं नाही पण जे रूप आहे ते परिवर्तनशील आहे सत्य नाही माझा एक मित्र मला नुकताच भेटला तर त्याला मी ओळखलंच नाही इतका बदललेला जर संसार वृक्षाला एकच रूप असतं तर मी त्याला ओळखणार पण तसं झालं नाही तेव्हापेक्षा कितीतरी वेगळा अशा रीतीने परिवर्तनशील असणार हे शरीर आणि सर्व सृष्टी आता कायमही पुन्हा पुन्हा उंबळली का आता याला नाहीसा करण्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा गर्दी कष्ट काय घेते जो खोटाच आहे त्याला तोडण्यासाठी म्हणून कष्ट घेण्याची भाषा काय आपली या अज्ञानासाठी नवरदा थांबला केलेली आपला अज्ञान म्हणून नसलेला बळावला आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर असताना अज्ञानाच्या पक्षी नाही असा होतो असा तरी आता आत्मज्ञानाच्या दोन्ही खांडे निघा आत्मज्ञानाच्या तलवारीने याला तोडता येतो ती जोपर्यंत आपल्या हातात नाही तोपर्यंत हे सगळं सत्यच मानत वाचून ज्ञाने लिहिणं एके उपाय तरी ती जिंकू केली ही गुंफसी अधिके उठी ज्ञानाखेरीज म्हणून जे जे उपाय हा वृक्ष तोडण्यासाठी म्हणून करावे तेवढा या वृक्षामध्ये अधिकच अधिकाधिक गुंतण असं होत मग किती खांदो खांदी या गीतावे कोणती नाही म्हणून त्याच्या उर्धी काय आहे ऊर्ध्व शाखांवर काय तनकादिक वगैरे अधो शाखांवर काय मध्ये काय आहे असं वर खाली शाखोपशाखी किती खेळायचं जो मुळातच नाही म्हणून
मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने, म्हणून मूळ अज्ञान सम्यक ज्ञानाने तोडावं म्हणजे झालं. केली दोरीची या उलगा दांगा मिळविता पहिला, तो शिरूची वावगा केला हो. त्यांनी दोरीचा साप, दोरी सापासाठी दिसते कधीतरी दिसतो, जर प्रकाश व्यवस्थित नसेल त्याच्यावर पडलेला त्याला कंडिशन आहे. वेदांतामध्ये जेव्हा आता भास होतो तेव्हा प्रकाश अंधुक असावा, त्या अंधुक प्रकाशामध्ये हा दृष्टीग्रहण संभवतो. त्याला विवर्त असं म्हटलेलं आहे, एका वस्तूवर दुसरी वस्तू भरणार. कोणाकोणाला दोरीवर सर्प दिसतो, कोणाकोणाला एक झाडाचा पोळका असतो, दुसरं माणूस ऐकून काय असं वाटतं. लहानपणी तर भूतात येतायच्या गोष्टी ऐकून अनेक वेळेला अंगावर शहारे आलेले, आणि मग जरा अंगणातून मागे जायची वेळ आली तर कशी घाबरगुंडी उरते. तिथं काहीतरी असतं, आपल्याला वाटतं कोणीतरी बसत आहे, कोणीतरी उभा आहे. एका वस्तूवर दुसरी वस्तू भाषणार. एवढी दोरीची या उरगा डांगा मिळविता पहिला, तो शिरूची वावगा केला होईल. आणि कितीही काठ्यांनी जरी झोरप तरी देखील तिथं साप नसतोच, झोरप राहणशीलच ठरतो. तरावया मृगजळाची गंगा, डोळी लागी धावता तांगा. मात्र हे मृगजळ मी असं ऐकलंय, मी मृगजळ पाहिलेलं आहे पण ऐकलंय असं वाळवंटामध्ये प्रदीर्घ पसरलेल्या वाळवंटामध्ये दूरवर जरूर सागर असावा असं वाटत, समुद्रच असावा की काय, इतकं पाणीच्या पाणी भरून राहिलेलं आहे असं वाटत असं मी ऐकलंय. तलावया मृगजळाची गंगा डोळी लागी म्हणजे होळी मिळवण्यासाठी म्हणून धावता दांगा वाळवंटामध्ये धावपळ करावी की तिथं गेल्यानंतर त्याच्या पलीकडे जाण्यासाठी होळीच पाहिजे. माझी ओहळे होळीचे पहिला सात देवी. अशा प्रकारच्या वाळवंटामध्ये मोहरे बोलीचे पैसा साथ केली. एखाद्या ओहळामध्ये आपण बोळी मारावी, मृगजळाच्या गंगेमध्ये काही कडे बोळी मारायला, ओहळामध्ये आपण डुबकी मारावी. संसारा उपायी जातया विरा, त्या प्रकारे म्हणजे पुढं जेव्हा समुद्र लागेल तेव्हा लागेल, कोणी मिळवण्यासाठी प्रयत्न तर करत आहे पण जो जवळ आहे ओहळ त्याच्यामधून जरा डोकीचा घेऊन पाहू, अंगाची लागी लागी कमी होईल असं म्हणणं जितकं खरं तितकं. तेवी नाही या संसारा, संसार मुळातच नसता उपायी जातया दिला, या संसारातून सुटण्याचा उपाय करण्याचे कष्ट जो करतो, नसलेल्या संसारातून सुटण्याचा उपाय आपण ते लोके वारा विको विको की जाय. जितके जितके म्हणून कष्ट करेल, कारण संसारातून सुटण्याचा उपाय काय शोधतात,
संसाराचा पुरदार झालेला उपाय काय शोधता
तर मुलगा झाला आहे. मुलगा झाला म्हणजे मग धा संसार धान्य झाला. संसारातून सुटण्याचे उपाय अशा प्रकारचे एक तरी मुलगा हवा. मुलींना मूल झालं म्हणजे मग डोक्यावरून आपल्या झालं कृतार प्रकार संसार होतेच उपाय. किंवा मुलीचं लग्न झालं म्हणजे झालं. किंवा आत्ताच्या भाषेत आता ऍडमिशनचा काळ तर येऊन गेला मला वाटतं मार्च एप्रिल मध्ये त्या ऍडमिशन झाले असतील झालेला. ज्युनियर केजी मध्ये आपल्या नातवाला ऍडमिशन मिळाली म्हणजे सगळे प्रश्न संपले संसाराचे जरूर जिंकली आपण. हे जे असे उपाय आहेत संसारातून सुख मिळवण्याचे किंवा संसाराचा भार हलका करण्याचे हे कष्ट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपण ते लोके वारा पिकोपी जाय असं करता करता भ्रमिष्ट व्हायला लागत. तो भ्रमिष्ट होतो एके दिवशी तसा संसाराच्या सत्यतेच्या भ्रमाने डोक्यात भ्रमाचं वाढत भरारून वाहत असताना ते विकोपाला जावं तसा संसार भ्रम खूप वाढल्यामुळं अमुक झालं म्हणजे आता झालं तमुक झालं म्हणजे आता झालं अशा प्रकारचे संसाराच्या धन्यतेचे उपाय शोधणं हा खरं म्हणजे उपायाचा उपायाचे जे कष्ट केले जातात तर ते कष्ट तसे व्यर्थच राहतात. म्हणून मी स्वप्नींची या छाया स्वप्नामध्ये जो घाव पडलेला असेल जखम झालेली असेल पोखर चेपो चिन्हणार त्याच्यावर औषध काय तर जाग घेणार जागरूक दिला येणार हे औषध नवीन लग्न झालेली मुलगी आपल्या नवऱ्याला म्हणते आहे की काल एक विचित्र स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मी बागेतून जात असताना अचानक काटे असलेल्या भागामध्ये गेले आणि माझे सगळे पाय काटे मोडले असताना मला दोन पावलं देखील चालता आणि माझे स्वप्न त्याच्यावर म्हणतो की काय तुझी एकदा नाचे आता आजपासून तू स्लीपर घालून झोपत जा म्हणून मी स्वप्नेची या झाया पोखर चेमोची धन द्या जाग येणं हे औषध तेवी अज्ञान मुळा यया ज्ञानाची खडग त्या प्रकारे हे अज्ञान रूपी असा हा संसार वृक्ष तोडायचा असेल तर ज्ञान हेच खडग ज्ञानरूपी खडगानेच तो तोडताय असंत शस्त्रेन दोन्हीनं चिकवा या श्लोकामध्ये हे जे शेवटचं पद आहे त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचा निर्माण करायला सुरुवात करताय. तरी त्याची लीला परजवे त्यांचे वैराग्याचे नव्हे अभंग बळ होवावे म्हणून लीला हे शस्त्र धारण करावं लीलया तेव्हा त्यांनी ज्यांनी या संसार संसाराचं बाबत वैराग्याचं अभंग बळण म्हणजे कधीही भंग न पावणार असं बळण जर संपादन केलं तर त्यांनी उपाय आहे. वैराग्याच्या बळाला नुसतं वैराग्य बळ होणार नाही तर वैराग्याचं अभंग बळण नाहीतर वैराग्याचा निश्चय खूप वेळेला खूप जण करतात, वेगवेगळ्या बाबतीत करतात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की नवोद्भंग बळ बुद्धीला प्राप्त व्हावं, बुद्धीने निश्चय करावा. जर बुद्धीने निश्चय केला आणि तो उद्भंग असेल, अतिशय पक्का असेल, तर ते शस्त्रासारखी शस्त्रासारखं काम करत. तरी त्याची लीला परतवे ते शस्त्र जर पाजवायचं असेल, परवायचं असेल, तर बुद्धीला वैराग्याचं नित्य नवी शक्यावं कधीही न मोठा असं बळ प्राप्त होणार असेल ते हे ज्ञान करत असेल. पाहतो की इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपण विषयामधून वापरतो. एक पदार्थ खायचा नाहीये असं ठरवलं, अथवा ठराविक पदार्थ खायचे नाहीयेत असं जर ठरवलं, तर तो विषय फार काळ टिकत नाही. याचं कारण बुद्धीचा वैराग्याचा अभंग परत दिलेला नाही. म्हणून ते खाण्याच्या बाबत ते सर्व गोष्टीच्या बाबत असा विचार करतो की ही वेळ तर निभावून जाऊ दे असा वैराग्याचा विचार नको करायला. पुढच्या वेळेला बघू, त्यावेळेला सर्व बुद्धी विचारहीन होऊन जाते. यांत्रिक पद्धतीने मनुष्य विषयामध्ये पडतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर तो तोडायचा असेल तर मात्र ही आदिवासींची गोष्ट आहे. राजा जनकाने विचारलं की वैराग्य कशाला म्हणतात, तर म्हणाले उद्या थांबतो. किती गोष्ट आहे त्याला वैराग्याचं तो खंड बळ असं म्हणाले. पिंखामध्ये कपडे होते, दागिने होते, असे सुसज्ज आश्रम होते की सहस्रावधी लोक एका वेळेला एका पंक्तीला जेवू शकत होते. एवढी धन धान्य सामग्री घरामध्ये होती, आश्रमामध्ये होती, शिष्य होते, उपदेश करत होते, राजगुरु होते, सपत्नीमान होते, दोन पत्नी होते. त्यांनी दोन पत्नींना आपली सगळी संपत्ती वाटली. उद्या सांगतो वैराग्य म्हणजे काय, तर दोन पत्नींना आपल्या संपत्तीचं विभाजन केलं आणि लंबोटी लावून हातात दंडा घेऊन राजाच्या समोर दुसऱ्या दिवशी उभे राहिले. सगळे दिवाण हसायला लागले, राजगुरु आणि लंबोटी नेसून आले. राजांनी हसत म्हणाला की आज हे काय. तेव्हा तो दंडा वर करून त्यांनी सांगितलं की राजा याला वैराग्याचं म्हणतात, तुला वैराग्य काय पाहिजे होतं ना, आता वरच जाणं आहे परत येणं नाही, हे ते वैराग्य असं म्हणाल. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की एक पत्नी त्यांच्या बरोबर गेली. ती म्हणाले की ज्या कारणाकरता तुम्ही चाललेले आहात आणि ते तुम्ही मिळवू इच्छिता, ती गोष्ट तुमची संपत्ती घेऊन मला मिळेल का, आणि जर त्या गोष्टीला तुम्ही एवढं प्राधान्य देता तर हे घेऊन मी करणार काय. एक पत्नी ते घेऊन सुखाने राहील आणि दुसरी म्हणाली की तुम्ही जे करता, तुम्ही जे मिळवायचं आहे तुम्हाला, तेच मला हवं आहे. ती त्यांच्या बरोबर गेली, पण वैराग्य मोजण्याचा प्रश्न नव्हता. तीही वैराग्यशील झाली, तिन्ही तिच्या संपत्तीचा त्याग केला, पण मुख्य म्हणजे अभंग करणं. ही गोष्ट जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की जर कोणी झोपेतून आपल्याला हलवलं आणि सांगितलं की आता या क्षणी हे सोडायची तयारी आहे ना, घर पत्नी मुलं संपत्ती मी अशी तयारी करतो आहे की हो हे सोडायची माझी तयारी, या क्षणाला मी निस्तंग आहे याला वैराग्य होतात, हे अभंग पड सोडानंतर सोडू नका, ही वेळ प्रत्येकावर येत नाही, जनकाची जी गोष्ट आहे आणि याज्ञवल्क्याची ती प्रत्येकाच्या बाबत नाही, मग आजचा आकार तुम्ही संसार तर आकार आणि नकार असे तरी राहून दाखवा, तर परमार्थ बोलण्याचा अधिकार आहे, तर आत्मज्ञान प्राप्ती करता जे अमृत बळ बुद्धीचं आहे ते त्यावेळेला मिळेल प्रत्येकाने, माझं असं म्हणणं आहे साधकाने तयारी ठेवा, स्वामीजी म्हणायचे ना उपर्ण घटकलं की काम आहे, ठीक आहे स्वामीजींचा करणं नाहीये, तेव्हा जर आत्मज्ञान प्राप्ती हवी असेल सर्वांमध्येच राहा तुम्ही धन सुंदर राहा असो निर्माण राहा, या अशा अलौकिक गोष्टी प्रत्येकाकरता नसतात, प्रत्येकाच्या बाबत घडाव्यात याकरताही नसतात, पण याच्यापासून जो बोध आहे तो बोध प्रत्येकाकरता असला पाहिजे, थिरिओटिकली नाहीये की वा वा काय उपाय सांगितला आहे संसार वृक्ष छेदन करण्यासाठी, तो उपाय तुझ्या करता सांगितला आहे, त्या उपायाने तू हा संसार वृक्ष छेदू शकतोस, तरी देखी लिला परजळे तैसे वैराग्याचे नव्हे अभंग बळ होवावे बुद्धीची का, बुद्धीला वैराग्य बळ असलंच पाहिजे, जर कोणती गोष्ट सोडायची वेळ आली तर एका क्षणात सोडता आली पाहिजे, स्वामीजी म्हणत असत की त्यांना ध्यानाच्या वेळेला त्यांना अध्यात्म मंगलधाममध्ये समोर यमधर्माचं दर्शन झालं आणि त्यांनी लगेच प्रवचनात ते सांगितलं, ध्यान आणि ध्यानानंतर प्रवचन, तर मी सांगितलं तयार आहे आपण मला कधी आता या क्षणाला मी तयार आहे तेव्हा ते हसले असं स्वामी सांगितलं की आम्हाला हसले योग्य वेळ येईल तेव्हा अजून वेळ घ्यायची आहे, पण यावेळेला ते उपकरण झटकला चाललो की काय आहे खानदेशात किंवा मराठवाड्यामध्ये एक सगळ्या काय म्हणून मल्टीपर्पज असं एक फंड असतं, कानाला रुमान म्हणून मी बांधतात, गळ्या भोवती स्कार्फ म्हणून मी बांधतात, कुठं गावाला गेला तर पंचा म्हणून अंगही पुसतात, पांढऱ्यालाही घेतात आपलं पातळचं म्हणून, आणि कुठं बसायचं असेल भूल वगैरे असेल पाडावर बसायचं असेल तर खाली अंतर साधल्यावर बसतात, काम झालं की ज्याच्यावर बसला ते झटकलं आणि चालला, त्याला उपर्ण झटकलं आणि केला असं म्हणतात, त्या जागेबद्दल आसक्ती नाही, तरी त्याची लीला परत हवे तैसे वैराग्याचे नव्हे अभंग बळ होवावे बुद्धीची जात, म्हणून बुद्धीला आम्ही अभंग बळ होणं केली उठिले मी वैराग्य येणे हा त्रिवर्ग ऐसा कांडणे जैसे ममोनिया सुने आकाशी केले, आणि हे वैराग्य कसं असलं पाहिजे याचं वर्णन केलेलं आहे, उठिले की वैराग्य असं वैराग्य की ज्या वैराग्याने जे वैराग्य निर्माण झालं म्हणून हा स्त्री वस्तू ऐसा कारण स्वर्ग मृत्यू पाताळ सिंह परत्र भोग सत्व रज तम यामुळे मिळणारे सुख हे सर्व सोडायचे उभिलेली वैराग्य जेणे हा त्रिवर्गू ऐका कांडणे जैसे हा त्रिवर्ग अशा प्रकारे सोडायचा की ज्या प्रकारे बमोनिया सोने आताची केले प्रत्येक गोष्टी खरंच तुम्हाला सांगतो की इथं पुण्यात करत नाही कारण पुण्यात पुण्यातल्या मुलांनी कुत्र्याने उपाय केलेली कधी पाहिलेली नसते कुत्र उलटी करून जात तेव्हा काय होत ते पाहिले खेड्यात राहायला लागतं त्याच्याकरता काहीतरी भरता भरता पदार्थ कुत्र खात आणि त्याला तो पचत नाही उलटी करत ती विचित्र दिसते उलटी आणि ती घाणेरडा वास त्याला आता कुत्र्यांनी उलटी केली आणि कुत्र निघून गेलं अशा प्रकारे हा त्रिवर्ग आणि त्रिवर्गाचं जे सुख आहे ते उलटी केल्यासारखं टाकून द्या त्याची आपल्यालाही घाण नाही इतरांनाही घाण इतकं नको झालेलं असं हा ठाईवरी पांडवा पदार्थ जाती आधवा विटवी तो होवावा गरजांचे लागतो अशा अशा प्रकारे सगळा पदार्थ जात आधवा विटवी सगळ्या पदार्थ जाताना मनोमन विटलेला आहे असा आणि त्यामुळं वैराग्य हा लाखू म्हणजे दृढ ज्याचा झालेला आहे असा त्यामुळे वैराग्य दृढ होत जेव्हा खरी कल्पना येते हानी तेव्हा वैराग्य खरं दृढ होत कारण ज्ञानेश्वर महाराजांची जी ओळी आहे विषय विषय राजनी आणि दही जेवणाला पाहुणी होते तर विष कारवार लागत नाही पुन्हा जे पथ्य म्हणून सांगितलेलं आहे ते विष समजायला पाहिजे ते तुम्ही जेवता आहात की जे तुम्ही जेवू नाहीये त्यांनी रक्तसोय रांधलेली आहे आणि जेवणाऱ्याला माहित आहे की याच्यात आपलं अकल्याण आहे तर जेवणाऱ्यांनी जेवता कामा नाहीये तो ताटची तांदूळची जाईल द्यायला विषमही नाही असतात त्या निमित्ताने विषम घेत असतात जे खाऊ नये ते खाणं जे प्रकृतीला मागवत नाही ते जाऊनच काही होत नाही म्हणून खाणं हे विषय राजधानी जसं सोय आहे त्यांनी हा प्रसंग फार कमी लोकांच्या जीवनात येईल की खरंच विष अन्नात चालून कोणातरी देणं इतके विषप्रयोग कोणी कोणाला करत नाही पण जेवणाऱ्याला माहिती आपण काय खातोय आपण जाणू आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने विषमूल्य गोष्ट खातोय तर त्यांनी राजकारण जायला अपेक्षित आहे ना आमच्या ऑफिस मध्ये एक जण आपला डबा काय करणार डायबेटीस होता कुठूनही जर गोल काही कोणी आणलेला असेल तर शिकायला बोलवायचे की हा तुम्ही करतो आमच्या पायको बेळकर म्हणे मला किती पथ्य पथ्य म्हणजे त्यांना काहीतरी मर्यादा पाहिजे चांगले दाखवून खायचे. विष रामगिरी असं सोडले ते विष आहे आणि जेवणाला ठाऊही होईल आणि जेवणाऱ्याला माहिती आहे आपण काय खातोय. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या मते त्यांनी ताट करून निघून जायला पाहिजे असं आहे. कुठलेही वैराग्य देणे हा त्रिवंधू ऐसा सांडणे जैसे बहुनिया सुने आताची केले त्यांनी उकारी करून टाकायला पाहिजे. जसं कुत्र उकारी करून देणं नाही हे मला शक्य नाही. हा थाळीवरी पांडवा पदार्थ जाती आगवा विटवी तो व्हावा वैराग्य नाठू. अशा प्रकारे सर्व पदार्थ जातमध्ये संसाराची आकांक्षा वाढवतात, आशा वाढवतात, कामना वाढवतात, तृष्णा वाढवतात असे सगळे सगळे घटक जो टाकून देतो मनात आला टाकतो. हे सगळं कशाही तऱ्हेने विवेकानेच घ्यायचं आहे. याच्यातलं जे अंमलात आणायला पाहिजे ते अंमलात आणायचंच आहे. एवढी एक कंडिशन आहे. असंघ शस्त्र म्हणजे काय त्याचं वर्णन पाचव्या पॉईंट मध्ये केलं. त्याचा पहिला पॉईंट वैराग्य आहे. मग देहा त्यांचे दळे कांडून घे वगैरे उच्चारले
राधा मंदिरातील आपला पुढील कार्यक्रम